नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. 19 एप्रील ते 26 एप्रील ह्या काळांत पणजे हांगा गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव आयोजीत केला. लोकसभा आणि विधानसभेत बायलां खातीर 1/3 आरक्षण लागू करपाच्या उद्देशान हाडिल्ले संविधान विधेयक लोकसभेत मंजूर जावंक शकले ना. शिरगांवच्या लईराई देवीच्या जात्रेच्या फाटभुयेर येरादारी विभागान येरादारी आणि पार्कींग व्यवस्था केल्या. आणि तामिळनाडू कर्नाटक आणि महाराष्ट्र हांगा तयार झाल्या उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून 19 ते 21 एप्रील या काळात गोंयात पावस पडपाची शक्यताय आसा. आता पुराय खबरो. राष्ट्रीय परशुराम परिषद गोंय विभाग तशेंच माहिती आणि प्रसारण खात्यान पणजेत गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव आयोजित केला. गोंय मनरिजवण संस्थे मुखार आशिल्ल्या भगवान परशुराम पुतळ्याच्या वाठारात 19 ते 26 एप्रील 2026 मेरेन हो महोत्सव जातलो अशी माहिती परिषदेचे प्रेमपाल सिंग हांणी दिली. आयज पणजेत जाल्ले पत्रकार परिषदेत ते उलयताले. ह्या वेळार गजेंद्र सिंग राजपूत, डॉ अमित नागर, महेश कांदोळकर हाजीर आशिल्ले. भगवान परशुराम हांच्या जयंती निमतान हो उत्सव मनयतात. गोंयची निर्मिती भगवान परशुराम हांणी केल्ली. देखून गोंयात वो महोत्सव घडोवन हाडपाचे आमी थारायला. हाचे आदी आमी परशुराम संबंधित गोंयातल्या वेगवेगळ्या सुवातींक भेट दिल्या अशें ताणी मुखार सांगले. गोमंतक जनक भगवान परशुरामांच्या जल्मदिसाचो उगडास करपी हो महोत्सव भारतातले भक्त, अध्यात्मीक फुडारी, मानेस्त आणि सांस्कृतीक प्रतिनिधी यांच्या हजेरीत जातलो. भारताचे अध्यात्मीक दायज, सांस्कृतीक मूल्यां आणि एकचाराचो संदेश मनोवपाचो हेत या महोत्सवाचो आसा. तेच बरोबर गोंयांक तीर्थयात्रा आणि अध्यात्मीक पर्यटनाचे मुखेल केंद्र म्हण उभारपाच्या हेतान या महोत्सवाक विशेष महत्व आसा अशें राष्ट्रीय परशुराम परिषद अध्यक्ष गोवा प्रदेशाचो अध्यक्ष प्रेमपाल सिंग हांणी म्हळां. 19 तारखेक परशुराम पुतळ्या सावन कलश यात्रा काडटले आनी उपरांत सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो. महाआरती वरवीं ह्या महोत्सवाचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत करतले अशी माहिती प्रेमपाल सिंग हांणी दिली. ह्या महोत्सवांत 20 ते 24 एप्रील मेरेन परमपूज्य दिलीप कृष्ण भारद्वाज महाराज हांचे भगवान परशुराम कथा वाचन तशेंच दिसपट्ट्यो कार्यावळी जातल्यो. तातूंत अध्यात्मीक शिकवण आनी भगवान परशुरामाच्या जिविता विशीं पुर्विल्ल्या ग्रंथांतल्यान कथन करतले. भारतांतलो एक आगळो उपक्रम आसा. ह्या महोत्सवा दरम्यान दर दिसा सांजवेळा काशीचे पुजारी महाआरती करतले. 26 एप्रिलाक महोत्सवाची सांगता जातली. पणजी शाराच्या सांतिनेज हांगा मेटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हळ्यार MRF चे महामंडळाक शारदा मंदीर शाळेतल्या इयत्ता 10वेच्या 69 विद्यार्थ्यांनी तांच्या 4 शिक्षकांसयत हालीच भेट दिली. ह्या भेटीत विद्यार्थ्यांक MRF ची भूमिका, जंय सुको कोयर आसा ओलो तशेंच हेर तरेच्या कोयराचो विलो कसो लायता ताचो नियाळ घेतलो. ह्या वेळार विद्यार्थ्यांनी प्रस्न विचारून कोयराच्या विल्याविशीची प्रक्रिया जाणून घेतली. हातूंत घरगुती आणि वेपारी आस्थापनांचे व्यवस्थापन आणि रिसायकलाचो कोयर, ओल्या कोयराचो ऑर्गेनिक तरेन कसो विलो लायता, कोयराचे बायोगॅसात रुपांतर करतात, ताचो उपेग रांदपा खातीर करतात आणि जनावरांच्या आश्रयाक आदार दिता अशा साबार प्रक्रियेचे मार्गदर्शन मानेस्तांनी विद्यार्थ्यांक केले. पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात हांच्या फुडारपणाखाला केल्ल्या ह्या उपक्रमाक लागून विद्यार्थ्यांक कोयर व्यवस्थापनाविशीं खोलायेन माहिती दिली. माशेल खांडोळेच्या सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कोकणी विभागान 24 आणि 25 एप्रील असे 2 दिवस स्वयंपूर्ण कोकणी रोजगार प्रशिक्षण शिबीर आयोजित केला. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण करप, सांस्कृतिक जागृताय करप आणि कोकणी भास आणि दायजा संबंधी कार्यावळींनी तांचो वांटो वाडोवप हो ह्या शिबिराचो मुखेल हेत आसा. तारीख 24 एप्रिलाक पहिल्या दिसा महाविद्यालयाच्या परिसंवाद हॉलांत उक्तावण सुवाळो जातलो. ते उपरांत कोंकणी विभागातले तज्ञ प्राध्यापक 2 खाशेले व्याख्यानां दितले. हातूंत प्राध्यापक डॉ प्रकाश वज्रीकार आणि किरण पालकार वेगवेगळ्या विषयांचेर मार्गदर्शन करतले. दुसऱ्या दिसा खासा सत्रां वांगडाच थेट फिल्ड ट्रीप आयोजित केल्या. जातूंत विद्यार्थ्यांक वेव्हारीक काम करपाचो अणभव आणि प्रशिक्षण दितले. शिबिरा खातीर प्रवेश शुल्क घेवचे नात. शिबीर यशस्वीपणान पुराय करपी सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांक हजेरी प्रमाणपत्र दितले अशें महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ पूर्णकला सामंत हांणी कळीत केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. लोकसभा आणि विधानसभेत बायला खातीर एक तृतीयांश आरक्षण लागू करपाच्या उद्देशान हाडिल्ले संविधान 131 दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर जावंक शकले ना. लोकसभेत उपस्थित आशिल्ल्या 528 सदस्यांपैकी या विधेयकाक 352 मतांचे 2/3 बहुमत मेळपाक शकले ना. विधेयकावेल्या मतदाना वेळार 298 खासदारांनी विधेयकाच्या वटेन जाल्यार 230 खासदारांनी विरोधात मतदान केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी मतदानाचो निकाल जाहीर करतना सांगले की विधेयक मंजूर जावपाक आवश्यक बहुमत मेळूंक नाशिल्ल्यान ह्या कायद्यार मुखार वचप शक्य ना. विरोधी आघाडीचेर टिका करतना घरमंत्री अमित शाह हांणी म्हळें की बायलांक हक्क दिवपाच्या निर्णयांत विरोधकांनी सदांच माघार घेतल्या आनी सगळ्या विशयांत तांचो विरोधूच आसता. गृहमंत्र्यांनी विधेयक अयशस्वी जाल्ल्याची खोस मनोवपी विरोधी पक्षांचेर टिका केली.
महिला आरक्षण विधेयक का विरोध, हमने 370 समाप्त की, उन्होंने विरोध किया. राम मंदिर बनाया, विरोध किया. सीए लाए, विरोध किया. 3 तलाक खत्म किया, विरोध किया. नक्सलवाद खत्म किया, विरोध किया. आतंकवाद को सत्ते में डाला, विरोध किया. सर्जिकल स्ट्राइक, विरोध किया. एयर स्ट्राइक, विरोध किया. 6 पूरे सोचे बगैर नरेंद्र मोदी जी जो कर रहे हैं इसका विरोध करने का ठान
ये विषय खेद उक्तायता मंत्री किरेन रिजिजू आणि म्हणे
जो नतीजा आया है ये इतना ऐतिहासिक और महत्वपूर्ण बिल पर देश का महिलाओं को सम्मान अधिकार देने का जो बिल है उसको विपक्ष ने साथ नहीं दिया. बहुत खेद की बात है और इस ऐतिहासिक पल को आप अपना एक मौका तो आपने गवाया है. आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महिलाओं को जो सम्मान देने का अधिकार देने का हमारा अभियान जारी रहेगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राती 8:30 राष्ट्राक उद्देशून उलोप करतले. बायला आरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत जावपाक जाय आशिल्ले 2/3 बहुमत मेळूंक अपेस आयिल्ल्याच्या फाटभुंयेर हे उलोप आसा. शिरगांवचे लईराई देवीच्या जात्रेच्या फाटभुंयेर येरादारी विभागान येरादारी आनी पार्कींग वेवस्था केल्या. 21 एप्रील दिसा जात्रा आनी 22 ते 25 एप्रील मेरेन कौल जातलो. लईराई देवीच्या जात्रे खातीर थिवी वटेच्यान येवपी कार आनी 2-चाकी वाहनां असनोड्या हांगा नव्या बायपास रस्त्यान पार्कींग करपा खातीर वळोवपांत येतली. थिवी वटेच्यान येवपी बसी असनोडा बस स्टँडा वयल्यान पार्कींगे खातीर मुळगांवां शिपणावळ खात्याच्या उक्त्या मैदानाचेर धाडटले. दिवचल साखळी वाळपय वटेच्यान येवपी बसी कार आनी 2-चाकी वाहनां पयरा हांगा वळोवन शिरगांवां लईराई देवीच्या देवळा फाटल्या साळगांवकार आनी चौगुले खण सुवातेंत पार्कींग करपाक धाडटले. लईराई देवीच्या जात्रेक वाहनां घेवन येवपी सगळ्या वाहनधारकांनी वयल्या वेवस्थेची नोंद घेवची आनी आपलो येरादारीचो मार्ग थारोवचो आनी सुरळीत येरादारी खातीर येरादारी विभागाक सहकार्य करचें. तामिळनाडू कर्नाटक आनी महाराष्ट्र हांगा तयार जाल्ल्या उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून 19 ते 21 एप्रील ह्या काळांत गोंयांत पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान 19 एप्रिलाक पावसाचो येलो अलर्ट जारी केला. फुडले 6 दीस राज्यांत चडांत चड तापमान 33 ते 35 अंश सेल्सियस मदीं आसपाची शक्यताय आसा. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजे हांगा नैमित्तीक पदां खातीर अर्ज मागयल्यात. इत्सूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करूंक शकतात. संपादकीय सहाय्यक पदा खातीर वय 25 ते 50, विद्यापीठाची पदवी, पत्रकारिते डिप्लोमा आनी 3 वर्सांचो पत्रकारितेचो अणभव. वृत्तवाचक पदा खातीर पिराय 25 ते 50, पदवी, कोंकणी भाषेत निपुणता आनी कॅमेरा समोर सहज संवाद सादता येवपा सारखें व्यक्तिमत्व आसप गरजेचें. सीजी ऑपरेटर पदा खातीर 21 ते 50 वर्सां आनी संगणक प्रमाणपत्रासयत 12वी उत्तीर्ण गरजेचें. वॅबसायट सहाय्यक पदा खातीर पदवी सयत पत्रकारिता वा जनसंवादात डिप्लोमा जाय. पात्र उमेदवारांनी आपला बायोडेटा, रंगीत फोटो आनी कागदपत्रां उपसंचालक वृत्त दूरदर्शन केंद्र आल्तीनो पणजे हांगा दिवची. पणजे वेधशाळेन नोंद केले प्रमाण गोंयांत कमाल तापमान 33.6 डिग्री सेल्सियस जाल्यार किमान तापमान 25.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 19 एप्रील ते 26 एप्रील या काळात पणजे हांगा गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव आयोजित केला. लोकसभा आणि विधानसभेत बायलां खातीर एक तृतीयांश आरक्षण लागू करपाच्या उद्देशान हाडिल्ले संविधान विधेयक लोकसभेत मंजूर जावंक शकले ना. शिरगांवचे लईराई देवीच्या जात्रेच्या फाटभुयेर येरादारी विभागान येरादारी आणि पार्किंग व्यवस्था केल्या आणि तमिळनाडू कर्नाटक आणि महाराष्ट्र हांगा तयार झाल्या उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून 19 ते 21 एप्रील या काळात गोंयात पावस पडपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. तो मेरेन नमस्कार.